चीनीमंडी.com पॉडकास्ट। नायजेरिया मध्ये साखर आयात तिसऱ्या नंबरवर। नायजेरिया मध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर मध्ये साखर आयातीमध्ये वाढ झाली आणि आयातीत वस्तूंच्या लिस्ट मध्ये गहू आणि पेट्रोलियम उत्पादनानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे। आकड्यांनुसार माहिती होते की सप्टेंबर मध्ये 147,250 मेट्रिक टन होलसेल साखर आयात नोंद करण्यात आली होती, तर ऑक्टोबर मध्ये 92,500 मेट्रिक टन आयात नोंद करण्यात आली आहे। अर्थात गेल्या 45 दिवसांच्या आत 239,750 मेट्रिक टन आयातीसह चार्टवर साखरेने तिसरे स्थान मिळवले आहे। सप्टेंबर महिन्यात 204,751 मिलियन टनाच्या तुलनेत या महिन्यात एकूण 316,470 मेट्रिक टनासह गहू आयात चार्टमध्ये शिखरावर आहे। दुसरीकडे नायजेरिया पोर्ट्स अथॉरिटीच्या शिपिंग दस्तावेज आयात माहितीमुळे ही माहिती मिळाली की या महिन्यासाठी एकूण 167,117 मेट्रिक टन पेट्रोलियम उत्पादनांना आयात केले जात आहे, ज्यामध्ये सप्टेंबरच्या 1,25,501 मेट्रिक टनाच्या रेकॉर्डमध्ये वाढ झाली आहे।